आकाशवाणीचं हे नागपूर केंद्र आहे. प्रसारित करीत आहोत प्रादेशिक मराठी बातम्या. आकाशवाणी नागपूर, नेहा क्षीरसागर आपल्याला प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. उद्या 21 जूनला साजरा होणार जागतिक योग दिन, नागपुरात भरगच्च कार्यक्रम. शुभ्रशिधा पत्रिकाधारक कुटुंबांना मिळणार महात्मा फुले जन आरोग्य योजना आणि आयुष्मान भारत योजनेचा लाभ. मनपातर्फे सर्वोत्कृष्ट आशा स्वयंसेविकांना पुरस्कार प्रदान. यजुकला गजभिये, संगीता वानखेडे आणि सारिका झाडे ठरल्या पुरस्काराच्या वानकरी. आणि विदर्भात येत्या 24 तारखेपर्यंत सर्व जिल्ह्यांमध्ये वादळी पर्जन्यमान राहण्याचा अंदाज. सरासरी तापमानात घट. आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त उद्या होणाऱ्या जम्मू काश्मीरमधील मुख्य कार्यक्रमात पंतप्रधान सहभागी होणार आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी आजपासून 2 दिवसांच्या जम्मू काश्मीर दौऱ्यावर आहेत. दरम्यान केंद्रीय आयुर्वेदिक विज्ञान संशोधन परिषद CCRAS, आयुष मंत्रालय, भारत सरकार अंतर्गत नागपूरच्या प्रादेशिक आयुर्वेद संशोधन संस्थेतर्फे उद्या सकाळी 6:30 वाजता आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा होणार आहे. यंदा योग दिनाची मध्यवर्ती संकल्पना स्वतःसाठी आणि समाजासाठी योग ही आहे. योगाभ्यासाचे दीर्घकालीन फायदे या कार्यक्रमाच्या माध्यमाने स्पष्ट केले जातील असं प्रादेशिक आयुर्वेद संशोधन संस्थेचे सहायक संचालक डॉ मिलिंद सूर्यवंशी यांनी सांगितलं. आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त ते पत्रकार परिषदेत बोलत होते. दरम्यान या कार्यक्रमात सामायिक योग प्रोटोकॉल म्हणून ओळखले जाणारे 45 मिनिटांचे योग प्रात्यक्षिक दाखवले जाणार आहेत. सामायिक योग प्रोटोकॉल प्रात्यक्षिक हे 22 भारतीय भाषांमध्ये, 6 UN भाषांमध्ये आणि 9 इतर परदेशी भाषांमध्ये युट्यूबवर उपलब्ध आहेत. याशिवाय नागपूर महानगरपालिका, दक्षिण मध्य क्षेत्र सांस्कृतिक केंद्र, विविध संस्था, संघटना, योगाभ्यासी मंडळ अशा विविध ठिकाणी योग दिनानिमित्त कार्यक्रम, प्रात्यक्षिक, व्याख्यान आदींचं आयोजन करण्यात आलं आहे. वर्धा इथं देखील उद्या सकाळी 6:30 वाजता आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं आहे. आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त देशोदेशी कार्यक्रम होत आहेत. बांगलादेशात भारतीय राजदूतावासानं ढाका येथील मीरपूर इंडोअर स्टेडियममध्ये उद्या योग दिनाच्या कार्यक्रमाचं आयोजन केलं असून या कार्यक्रमात बांगलादेशची योग संघटना सहभागी होणार आहे. नेपाळमधल्या भारतीय दूतावासानं काल पोखरा इथं फेवा तलावाच्या काठी योग प्रात्यक्षिकांचं आयोजन केलं होतं. त्यात स्थानिक रहिवासी, स्थानिक प्रशासन यंत्रणांचे अधिकारी, भारतीय लष्करातील निवृत्त गोरखा जवान तसंच दूतावासातले कर्मचारी मोठ्या संख्येनं सहभागी झाले होते. उद्याच्या आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या पार्श्वभूमीवर अमेरिकेतल्या भारतीय दूतावासानंही वॉशिंग्टन इथं योग दिनाच्या कार्यक्रमाचं आयोजन केलं आहे. राज्य सरकारनं शुभ्रशिधा पत्रिकाधारक कुटुंबांच्या आरोग्यासाठी महत्वाचं पाऊल उचललं आहे. शुभ्रशिधा पत्रिकाधारक कुटुंबांना महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना आणि आयुष्मान भारत प्रधानमंत्री योजनेचा लाभ मिळण्याचा मार्ग तर मोकळा झाला आहे. या दोन्ही योजनांच्या लाभार्थी घटकांमध्ये शुभ्रशिधा पत्रिकाधारकांचा समावेश करण्यात आला आहे. या संदर्भात शुभ्रशिधा पत्रिका आधार कार्ड सोबत संलग्न करण्याचे आदेश अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागाने आज सर्व जिल्हा पुरवठा अधिकाऱ्यांना जारी केले आहेत. मराठा आणि ओबीसी समाजाच्या मागण्यांबाबत विचार करण्यासाठी केंद्र सरकारनं पुढाकार घेण्याची गरज असल्याचं प्रतिपादन राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी आज बारामती इथं केलं. ते पत्रकार परिषदेत बोलत होते. या समाजाच्या आंदोलनामुळे सामाजिक तणाव निर्माण होऊ नये म्हणून केंद्र सरकारनं काळजी घ्यावी असं पवार यांनी यावेळी सुचवलं. हिंदुत्वाची भूमिका उद्धव ठाकरे यांनी सोडली हे आता सर्वपरिचित झाले आहे. ते महाविकास आघाडीमधले अन्य घटक पक्ष वाढविण्याचं काम करत असल्याची टीका भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी आज नागपुरात केली. ते माध्यम प्रतिनिधींनी विचारलेल्या प्रश्नांना उत्तर देत होते. शरद पवार यांनी विधानसभा निवडणुकीत 155 जागा जिंकू असा दावा केल्याबद्दल विचारले असता बावनकुळे यांनी रोखठोक प्रतिक्रिया देत महाविकास आघाडीनं लोकसभा निवडणुकीत खोटा प्रचार करून मतं मिळवल्याचं ते म्हणाले. उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांनी विकास कामांवर बोलावं असा सल्ला देखील त्यांनी दिला. शरद पवार यांची भूमिका कायम मराठा आरक्षण विरोधात राहिली आहे. त्यांच्या सरकारच्या काळात त्यांना मराठा आरक्षण देता आलं असतं, मराठा समाजाला सवलती देता आल्या असत्या, परंतु ते त्यांनी केलं नाही अशी टीकाही बावनकुळे यांनी केली आहे. केंद्रीय शिक्षण मंत्रालयानं मंगळवार दिनांक 18 जून रोजी झालेली UGC नेट परीक्षा पेपर फुटीच्या शक्यतेमुळे रद्द केली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी यावरून केंद्र सरकारवर कडाडून टीका केली आहे. नुकत्याच पार पडलेल्या नीट परीक्षेत झालेला गोंधळ ताजा असताना नेट परीक्षेसंदर्भातला प्रकार म्हणजे सरकारच्या अकार्यक्षमतेचं आणखी एक उदाहरण असल्याचं पाटील यांनी आपल्या सामाजिक प्रसारमाध्यमावरील संदेशात म्हटलं आहे. यंदाच्या नीट अर्थात राष्ट्रीय पात्रता प्रवेश परीक्षेशी निगडीत उच्च न्यायालयांमध्ये प्रलंबित सर्व खटले सर्वोच्च न्यायालयाकडे हस्तांतरित करण्याची मागणी करणाऱ्या राष्ट्रीय चाचणी संस्थेच्या याचिकेसंदर्भात सर्वोच्च न्यायालयानं आज संबंधितांना नोटीस बजावली. तसंच सर्वोच्च न्यायालयानं विविध उच्च न्यायालयांमध्ये सुरू असलेल्या नीट संदर्भातल्या सर्व कार्यवाहीला स्थगिती दिली आहे. न्यायमूर्ती विक्रम नाथ आणि न्यायमूर्ती एस व्ही एन भट्टी यांच्या पीठानं हे निर्देश दिले. या सर्व याचिकांवरची सुनावणी येत्या 8 जुलैला होईल. सर्वोच्च न्यायालयानं निर्धारित केलेल्या आरक्षणाच्या 50% मर्यादेत बदल करून बिहार सरकारनं सरकारी नोकऱ्या आणि शिक्षण संस्थांमधील आरक्षण 65% वाढवले होते. पाटणा उच्च न्यायालयानं आज आरक्षण वाढवणारा हा कायदा समताविरोधी ठरवून रद्द केला आहे. मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्या महाआघाडी सरकारने जाती आधारित सर्वेक्षण अहवालाच्या आधारे ईबीसी ओबीसी दलित आणि आदिवासींसाठी आरक्षण वाढवून 65% केलं होतं. उच्च जातीतील आर्थिकदृष्ट्या मागासलेल्या लोकांसाठी 10% आरक्षणासह बिहारमध्ये नोकरी आणि प्रवेशाचा कोटा 75% झाला आहे. बिहार आरक्षण कायद्याला अनेक संघटनांनी उच्च न्यायालयात आव्हान दिलं होतं. उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायमूर्तींच्या नेतृत्वाखालील 2 न्यायाधीशांच्या खंडपीठाने बिहार आरक्षण कायदा रद्द केला आणि तो घटनेच्या कलम 14, 15 आणि 16 विरोधात असल्याचं म्हटलं आहे. या प्रादेशिक बातम्या आपण आकाशवाणीच्या नागपूर केंद्रावरून ऐकत आहात. आमच्या केंद्रावरील सर्व बातम्या ऐकण्यासाठी आणि ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी मराठी न्यूज नागपूर ऑल इंडिया रेडिओ या आमच्या युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. गडचिरोली जिल्ह्यातील चारमोशी तालुक्यात असलेल्या चिचडोह बॅरेजमधून उद्या सकाळी 8 वाजता प्रकल्पाच्या सर्व 38 दरवाजातून 190.23 क्युमिक्स पाण्याचा विसर्ग नदीपात्रात सोडण्यात येणार आहे. यामुळे नदीतील निम्न भागातील पाण्याची पातळी वाढणार आहे. नदी काठाने राहणाऱ्या गडचिरोली आणि चंद्रपूर जिल्ह्यातील नागरिकांनी सावधानता बाळगावी असं आवाहन जिल्हा प्रशासनाद्वारे करण्यात आलं आहे. नागपूर रेशीमबाग येथील कविवर्य सुरेश भट सभागृहात राष्ट्रीय नागरी आरोग्य अभियानांतर्गत नागपूर महानगरपालिका आरोग्य विभागाच्या वतीनं आयोजित सर्वोत्कृष्ट आशा स्वयंसेविका पुरस्कार सोहळा आज पार पडला. मनपा शहरी नागरी प्राथमिक आरोग्य केंद्रात उत्कृष्ट कार्य करणाऱ्या आशीनगर झोन अंतर्गत कपिलनगर यूपीएचसी येथील यजुकला संजय गजबे यांना प्रथम पुरस्कार प्रदान करण्यात आला. त्यांचा मान्यवरांच्या हस्ते 25,000 रुपयांचा धनादेश प्रमाणपत्र व सन्मान चिन्ह देऊन सत्कार करण्यात आला. द्वितीय पुरस्कार 15,000 रुपयांच्या धनादेशासह धंतोली झोन अंतर्गत येणाऱ्या बाबुलखेडा यूपीएचसी येथील संगीता नितीन वानखेडे यांना प्रदान करण्यात आला. तर तृतीय पुरस्कार धरमपेठ झोन अंतर्गत येणाऱ्या फुटाळा यूपीएचसी येथील सारिका दिनेश झाडे यांना प्रदान करण्यात आला. त्यांना मान्यवरांच्या हस्ते 5,000 रुपयांचा धनादेश प्रमाणपत्र व सन्मान चिन्ह प्रदान करण्यात आलं. आशा स्वयंसेविका या आशाताई म्हणून घराघरातील कुटुंबाचा भाग झाल्या आहेत. नागरिक शासन प्रशासन स्तरावरही आशा स्वयंसेविकांना आशाताई म्हणूनच संबोधले जाते. नागरिकांचा विश्वास त्यांच्यावर आहे. याच विश्वासाच्या जोरावर आशाताई आज आपल्या आरोग्य यंत्रणेचा महत्वाचा कणा बनल्या असल्याचं प्रतिपादन नागपूर महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक डॉ अभिजित चौधरी यांनी यावेळी केलं. नागपूर येथील राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे ज्येष्ठ प्रचारक विजयराव माताळे यांचं आज दीर्घ आजारानं निधन झालं. ते 67 वर्षांचे होते. यवतमाळ नगर प्रचारक अचलपूर जिल्हा प्रचारक अमरावती विभाग प्रचारक त्यानंतर संघरचनेनुसार विश्व हिंदू परिषदेची विदर्भ प्रांताची जबाबदारी त्यांना देण्यात आली होती. 2014 पासून मुंबई क्षेत्र संघटन मंत्री म्हणून त्यांनी कार्यभार सांभाळला. माजी सहकार्यवाह भैयाजी जोशी विश्व हिंदू परिषदेचे केंद्रीय कार्यकारिणी सदस्य आणि ज्येष्ठ प्रचारक दिनेश चंद्रे यांनी शोकसंदेश पाठवत श्रद्धांजली अर्पण केली. त्यांचा अंतिम संस्कार नागपुरातील गंगाभाई घाट इथं आज दुपारी संपन्न झाला. विदर्भात येत्या 24 तारखेपर्यंत सर्व जिल्ह्यांमध्ये वादळी पर्जन्यमान राहू शकतं. आज नागपूर भंडारा आणि गडचिरोली या जिल्ह्यांमध्ये विजांच्या कडकडाटासह मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता हवामान खात्याने वर्तवली असून ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. तर अमरावती यवतमाळ आणि गडचिरोली या जिल्ह्यांमध्ये उद्या वादळी पर्जन्यमानाचा ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. 22, 23 आणि 24 जूनला विदर्भात सर्वत्र वादळी पर्जन्यमानाची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. दरम्यान विदर्भात पुढील 4 दिवसात कमाल तापमानात कोणताही मोठा बदल होणार नाही. मागील 24 तासांत सर्वच जिल्ह्यांमध्ये कमाल तापमान 33 ते 37 अंश सेल्सिअस दरम्यान नोंदवण्यात आलं आहे. आयसीसी T20 विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत आज Super 8 मधील Group 1 मध्ये भारत आणि अफगाणिस्तान यांच्यात सामना होणार आहे. भारतीय प्रमाणवेळेनुसार रात्री 8 वाजता बार्बाडोसमधील ब्रिज टाउनच्या केन्सिंग्टन ओव्हल इथं हा सामना सुरू होणार आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. उद्या 21 जूनला साजरा होणार जागतिक योग दिन. नागपुरात भरगच्च कार्यक्रम. शुभ्रशिधा पत्रिकाधारक कुटुंबांना मिळणार महात्मा फुले जन आरोग्य योजना आणि आयुष्यमान भारत योजनेचा लाभ. मनपातर्फे सर्वोत्कृष्ट आशा स्वयंसेविकांना पुरस्कार प्रदान यजुगला गजभिये, संगीता वानखेडे आणि सारिका झाडे ठरल्या पुरस्काराच्या मानकरी. आणि विदर्भात येत्या 24 तारखेपर्यंत सर्व जिल्ह्यांमध्ये वादळी पर्जन्यमान राहण्याचा अंदाज, सरासरी तापमानात घट. त्याबरोबरच हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. नमस्कार.